यानंतरचं गीत आहे जा बाळे जा सुखे सासरी. या गीताची पार्श्वभूमी म्हणा किंवा या गीताबद्दलचे दोन शब्द म्हणा अरुणजींनी आपल्याला सांगावेत अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करते.
नमस्कार. संगीतकार म्हणून प्रथमच काम करण्याची संधी जी मला आली ती म्हणजे ग दि माडगुळकरांच्या गीतानं आणि आशाताईंच्या सुस्वर गायनानं.
म्हणजे गदिमानकडनं आपण गाणं लिहून घेतलं का?
नाही, तसं नाही. गदिमानच्या कन्येच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर हे गीतदान त्यावेळी त्याने केलं होतं
आणि ते गीत तुम्ही घेतलं.
ते मला आशाताईंकडनं मिळालं.
अच्छा अच्छा.
आणि ते गाणं ध्वनिमुद्रित झालं आशाताईंच्या आवाजात. पण आज तेच गाणं ते गाणं अनुराधा आपल्यासमोर गाणार आहे.
बरं, मग आता आपण अनुराधाबाईंच्या आवाजात ऐकूया.
जरूर.
ते भा